नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारताची अर्थवेवस्था आनी तंत्रगिन्यानाची उदरगत ही संवसारीक शांतताय आनी सौहार्दाची हमी आसा हाचेर उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी भर दिला. संवसारीक शांतताय, स्थिरताय आनी सौहार्द वाडोवपा खातीर आनी तिगोवन दवरपा खातीर समविचारी राष्ट्रांक जोडपाक भारत कटीबद्ध आसा अशेंय तांणी नमूद केलें. धनकर हांणी आयज नवी दिल्लींतल्या उपराष्ट्रपती निवासस्थानार आंतरराष्ट्रीय धोरणात्मक सहभाग कार्यावळींतल्या सहभागी कडेन संवाद साधतना ही म्हायती दिली. दोन सप्तकांचो हो कार्यक्रम राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयान घडोवन हाडला. तातूंत 21 देशांतले आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आनी 8 भारतीय अधिकारी आसात. विस्तारपी अर्थवेवस्था, प्रभावी मुत्सद्देगिरी आनी वाडटी सॉफ्ट पॉवर आशिल्ल्यान संवसार शांतताये खातीर सकारात्मक परिसंस्था उत्प्रेरीत करपा खातीर भारताकडेन पळयता अशें उपराष्ट्रपतींनी सांगले. भारतात लोकशायेची पुर्विल्ली आनी अखंड संस्कृताय आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला. काल सांजवेळा दक्षिण कोरियेंत सोउल हांगा आयोजित केल्ल्या समीट फॉर डेमोक्रसींत तांणी आभासी पद्दतीन उलोवप केले. आतापासून कांय सप्तका उपरांत जग भारतातलो सगळ्यांत व्हडलो लोकशायेचो उत्सव पळयतले अशें मोदी हांणी म्हणले. 1 अब्ज मतदार मतदान करपाची अपेक्षा आशिल्ल्यान मनीसजातीच्या इतिहासातलो हो सगळ्यांत व्हडलो वेंचणुकेचो प्रसंग आसतलो अशें तांणी सांगले. भारतातले लोक परतून एक फावट लोकशायेचेर आपल्या विश्वासाची पुष्टी दितले अशें तांणी सांगले. होळीच्या चालू आशिल्ल्या सणाच्या हंगामात प्रवाशांचो सुटसुटीत आनी सोयीस्कर प्रवास सुनिश्चित करपा खातीर भारतीय रेल्वेच्यो 540 गाडयो धांवतल्यो. देशभरातली मुखेल स्थळां रेल्वे मार्गांक जोडपा खातीर गाडयांचे नियोजन केलां अशें रेल्वे मंत्रालयान सांगलां. दिल्ली पटना, दिल्ली भागलपूर, दिल्ली मुझफ्फरपूर, दिल्ली सहरसा, गोरखपूर मुंबय, कोलकाता पुरी, गुवाहाटी रांची आनी नवी दिल्ली श्रीमाता वैष्णोदेवी कटरा अशे हे मार्ग आसात. प्रवाशांची सुरक्षितताय सुनिश्चित करपा खातीर अतिरिक्त रेल्वे संरक्षण दर आरपीएफाचे जवान मुखेल स्टेशनांचेर तैनात केल्यात अशें मंत्रालयान सांगलां. तशेंच गाडयो सुरळीत चलच्यो ह्या खातीर प्रमुख स्थानकांचेर आपत्कालीन अधिकारी तैनात केल्यात. गुजरात, पंजाब, ओडिशा आनी अस्तंत बंगाल ह्या 4 राज्यांनी जिल्हो दंडाधिकारी आनी पुलीस अधीक्षक म्हूण नेमिल्ल्या बिगर कॅडर अधिकाऱ्यां खातीर वेंचणूक आयोगान बदली आदेश जारी केल्यात. मुखेल वेंचणूक आयुक्त राजीव कुमार हांच्या अध्यक्षतेखाला जाल्ले बसकेन आयोगान हो निर्णय घेतला. ते भायर पंजाबातल्या एसएसपी भटिंडा आनी आसामातल्या एसपी सोनितपूर हांची वेंचून आयिल्ल्या राजकी प्रतिनिधीकडेन नाते किंवा कौटुंबीक संबंध लक्षात घेवन बदली करपाचो निर्देश आयोगान दिला. इलेक्ट्रॉनिक्स आनी आयटी सचीव एस कृष्णन हांणी आज नवी दिल्ली हांगा सार्वत्रिक स्विकृती संकल्पनेचेर आधारित भाषानेट पोर्टल सुरू केले. ह्या संदर्भात उलयतना कृष्णन हांणी सांगले की भाषानेट पोर्टल सुरू करप हे भारतान डिजिटल समावेशकता वाडोवपाचे दिकेन म्हत्वाचे पावल आसा आनी सार्वत्रिक स्विकृती ही ताचे प्रवेशदार आसा. इंटरनेटाचो वापर करताना भाषेची आडखळ जावची न्हय अशें जग तयार करूंक जाय हाचेर तांणी भर दिलो. भाषानेट पोर्टलाचे उद्दिष्ट .inak सगळ्यांत स्विकृत डोमेन करप हो आसा. भाषानेट पोर्टल हे नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडियाच्या सहकार्यान सेंटर फॉर डिव्हलपमेंट ऑफ एडव्हान्स कम्प्युटिंगान विकसित केला. मुखेल न्यायाधीश डीवाय चंद्रचूड हांणी आयज दिल्लीतल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आवारान एक्सेसिबिलिटी हेल्प डेस्काचे उक्तावण केले. मुखेल न्यायाधीश चंद्रचूड हांणी सांगले की न्यायाधीश रविंद्र भट हांच्या अध्यक्षतेखाला काम करपी समितीन विशेष गरजो आसलेल्या लोकांक प्रवेश करपाक सर्वोच्च न्यायालयाक योग्य करपा खातीर वेगवेगळ्यो सूचना दिल्यात. फक्त दिव्यांगा खातीरूच न्हय तर ज्येष्ठ नागरिक, गर्भवती बायलो आनी ज्या लोकांक विशेष सहाय्याची गरज आसा अशा सगळ्या लोकां खातीर सर्वोच्च न्यायालयात प्रवास सुनिश्चित करपाक सुचोवण्यो दिल्यात अशें मुखेल न्यायाधीश डीवाय चंद्रचूड हांणी सांगले. बिहारातल्या मगध झोनात बंदी आशिल्ल्या सीपीआय या माओवादी संघटनेक परतून सुरू करपाच्या आनी घटमूट करपाच्या कटातल्या फरार आशिल्ल्या आरोपीक राष्ट्रीय तपास एजन्सीन अटक केल्या. फाटल्या 8 महिन्यासावन फरार आशिल्लो आरोपी विनोद मिश्राक झारखंडातल्या धनबादातल्यान अटक केल्या. चौकशेप्रमाण सीपीआयच्या उत्तर भागाच्या मुखेलीच्या सहकारी आनी पयसुल्ल्या नातेवाईकान सीपीआयच्या वरिष्ठ फुडाऱ्यांक आलाशिरो आनी रसद दिल्लो. गेल्या वर्सा 31 ऑगस्टा पासून राष्ट्रीय तपास एजन्सीन या प्रकरणाचो तपास करताले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.